हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामतिपतयोऽभिशिखासः कपरदिनः ये अन्येषु विध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पथाम् पथि रक्षय ऐलभ्रुदा यौव्युधः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागम् सश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिव्येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतिचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् विष्मो यश्च नोद्वेष्टितम् भोजम् भेदधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीष्यो रुद्रो विश्वा भुवनाविवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु। तमुष्टुः यस्विशुसु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् नुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतम् पाशामृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम। आजचं मनोगत सद्भक्त मिलिंद देशपांडे हे सादर करणार आहे। 2003 साली त्यांना परमपूजनीय स्वामीजींचा अनुग्रह लागला। त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, कॅरी कूल एंटरप्राईज नावाची कंपनी ते चालवतात। गेली 18 वर्ष ते आपल्या मुख्य केंद्रात तसंच आनंदगडच्या उपकेंद्रात नियमितपणे उपस्थित असतात। आपण त्यांचं मनोगत ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। जेव्हा मला असे सांगितले गेले की तुम्हाला केंद्रामध्ये मनोवत व्यक्त करायचे, तेव्हा प्रथम मनातून भीती वाटली। वाटले आपल्याला तर बोलण्याची सवय नाही, तर आपल्याला जमेल का? दुसरा विचार असा आला की असे काही मनोवत व्यक्त करण्यासाठी पात्र आहे का? कारण अजूनही जशी स्वामीजींना अपेक्षित आहे तशी साधना माझ्यातून होत नाही याची मला जाणीव आहे। पण याच निमित्ताने परमार्थ मार्गावरील वाटचालीचा मागोवा घेण्याची सुसंधी आपणास मिळाली आहे असे मी समजलो आणि ह्या संधीचा लाभ घेण्याचे ठरवले. समर्थ म्हणतात, जो संसार दुःखे दुःखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोच अधिकारी झाला परमार्थविषयी. माझ्या बाबतीत तर ह्याच्या बरोबर उलट होते. सर्व सुखसोयींनी युक्त, उत्तम व पोषक असे वातावरण अवतीभोवती होते. आयुष्यात सर्व चांगली माणसे भेटल्यामुळे कोणतीच तोशीच पडली नव्हती. त्यामुळेच की काय, परमार्थाची उणीव कधी भासलीच नाही. परमार्थ हा साधारणपणे निवृत्तीनंतर वेळ घालवण्याचं साधन आहे असाच समज होता. मी मूळचा वाईचा, आई वडील दोघे शिक्षक, बाबा विनोबांचे भक्त होते. वाईमध्ये असताना कृष्णाबाईच्या उत्सवात मांडव घालणे, पंक्तीमध्ये वाढणे ही कामे आवडीने करत होतो. पण जेव्हा तेथे भजन, कीर्तन, प्रवचन असे, तेव्हा आम्हा तरुण मुलांना तेथे थांबणे म्हणजे बावटपणा वाटत होता. नंतर शिक्षणाकरता पुण्यामध्ये आलो, नोकरीसाठी मुंबईला गेलो, नंतर लग्न, मुले, बाळे असा सरळ रेषेचा संसार सुरू होता. मला पहिल्यापासून प्राणायाम व ध्यान याविषयी कुतूहल होते. त्यासाठी SSY चा कोर्स पूर्ण केला होता. काही दिवस प्रॅक्टिस करत होतो, पण नंतर त्यात खंड पडला. त्यावेळी आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडे लॉजिकने व शास्त्रीय दृष्टिकोनातून बघण्याची जणू खोड लागली होती. आयुष्यामध्ये खूप पैसे कमवणे म्हणजे खूप सुखी होणे नाही, याची थोडीफार जाणीव होती. पण शाश्वत व निरंतर सुख कशामध्ये आहे व सुखी होण्याकरता नक्की काय करायचे याबद्दल अज्ञान होते. आपल्या दैनंदिन जीवनात योगायोगाने घडणाऱ्या गोष्टी पुढे आयुष्यात किती महत्वाच्या ठरू शकतात याचा अनुभव मी वारंवार घेतला आहे. 2000 साली योग शिक्षक असताना योगासनाच्या क्लासमध्ये श्री मिलिंद वैद्य यांची ओळख झाली. त्यांची ही भेट माझ्यासाठी लौकिक आणि पारमार्थिक दोन्ही दृष्टींनी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यांच्याबरोबर नवीन व्यवसाय सुरू झाला. थोड्याच दिवसात त्यांनीच मला अति आग्रहाने पंकजदादांच्या शुक्रवारच्या आनंदनगर येथील केंद्रात नेले. पंकजदादांच्या दासबोधावरील रसाळ प्रवचनांच्या मी प्रेमात पडलो आणि घराजवळ असलेल्या केंद्रात नियमित व आवडीने जाऊ लागलो. पुण्यामध्ये आल्यानंतर 1980-82 सुमारास मी आबासाहेब गरवारे सायन्समध्ये शिकत होतो. समवयस्क असलेले ज्येष्ठ साधक व परमपूज्य स्वामीजी हे तेव्हापासूनच ह्या कार्यामध्ये गुंतले आहेत हे जेव्हा इथे आल्यावर समजले, तेव्हा मनात विचार आला की त्यावेळी तरुण वयात फावल्या वेळात आपण काय करत होतो आणि आपल्याच वयाची ही मंडळी काय करत होती व मान शर्मेने खाली गेली. पण उशिरा का होईना, भगवंताच्या कृपेने केंद्रात येण्याची बुद्धी झाली हे मी माझे परमभाग्य समजतो. अंधश्रद्धा, कर्मकांड याबद्दल मला पहिल्यापासून तिटकारा होता. अशा कोणत्याही गोष्टींशिवाय इथे केंद्रात शुद्ध परमार्थ सांगितला जातो की नाही याविषयी मनात शंका होती. केंद्रामध्ये आल्यानंतर पहिले काही महिने हे निरीक्षण करण्यात गेले. पहिल्या मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी तरुण मुलामुलींचे घोळके बघून डोळ्यांवर विश्वास बसला नाही. अचूक वेळेनुसार सुरू होणारे एवढ्या शिस्तीचे पारमार्थिक कार्यक्रम मी इथे आल्यावर प्रथमच बघितले. आपल्यासारखीच नोकरी व धंदा करणाऱ्या ज्येष्ठ साधकांची मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी होणारी अभ्यासपूर्ण मनोगते व प्रवचन ऐकून मी थक्क झालो. मग कालांतराने सर्व किंतू दूर झाले. आपल्याच वयाचे व साधारण आपल्यासारखीच कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले स्वामीजी हे शुद्ध परमार्थाच्या प्रसाराचे अलौकिक कार्य इथे चालवित आहेत याची मनोमन खात्री पटली. नंतर मी हळूहळू गुरुवारच्या स्वामीजींच्या घरी होणाऱ्या सत्संगाला पण जाऊ लागलो. कृपाळूपणे स्वामींनी अनुग्रह दिला आणि माझा परमार्थ मार्गावरील प्रवास सुरू झाला. इथे येण्याआधी बहु काम, बहु क्रोध, बहु गर्व, बहु मद, बहु द्वंद्व, बहु खेद अशी समर्थांनी वर्णन केलेली बद्धलक्षणे काय किंवा देवाकारणी लाजाळू, उदरालागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू ही रजोगुणाची लक्षणे मला तंतोतंत लागू पडत होती. खरंतर इथे मी लागू पडत होती हा भूतकाळ वापरण्यास धाडस करत आहे. पण न दिसे नेणे कर्मा कर्म, न दिसे नेणे धर्मा धर्म, न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ, तयास न दिसे सत्शास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र तोही ना दिसे अशी माझी अवस्था असताना स्वामीजींना भेटल्यानंतर खरे शास्त्र कोणते, सत्संगती म्हणजे कोणाची संगती, चांगला माणूस कोणता, सन्मार्ग कोणता, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. स्वामीजींबद्दल मी शब्दात काय बोलणार, बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर, शांती क्षमा आणि दया, निश्चय उपजय दया, सत्वगुण जाणावा तया अंतरी आला, अशा स्वामीजींची भेट ही आयुष्यात मला मिळालेली सगळ्यात मौल्यवान देणगी आहे असे मी समजतो. संसारी संत ही संकल्पना नसून वास्तव आहे हे स्वामीजींच्या व सो मधुराताईंच्या सहजीवनाच्या रूपात आपल्याला अनुभवास मिळत आहेच. अशा संतांचा लीलाचरित्राचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले याबद्दल मी परमेश्वराचा ऋणी आहे. स्वामीजींच्या गुणविषयांची यादी खूप मोठी आहे, तरीही पराकोटीची गुरुनिष्ठा, अतिशय सहजता, साधेपणा व रसाळवाणी हे मला प्रामुख्याने भावतात. साधक विश्वाला अतिप्रेमाने मार्गदर्शन करणारे सद्गुरू व त्याचवेळी संस्थाप्रमुख म्हणून कार्यविस्ताराचे नियोजन करणारे कुशल संघटक, या दोन्ही भूमिका स्वामीजी इतक्या सहजपणे कशा निभावतात याचे मला कायम आश्चर्य वाटत आले आहे. केंद्राचे मोठे कार्यक्रम हे फार देखणे आणि अनुभवण्याचे असतात. केंद्र ही अशी जागा आहे की जिथे इतर वेळा भरकटणारे मन हे आपोआप शांत होते. स्वामी माधवनाथ यांच्या हे प्रेमस्वरूप गुरुवर आणि दीपे दीपू लाविला या स्वामीजींच्या चरित्रग्रंथांनी तर आपल्यासमोर संसार आणि परमार्थ यांची सांगड घालताना येणाऱ्या समस्यांना कसे तोंड द्यावे व प्रपंचात राहून आसक्तीविरही जीवन कसे जगावे याचे मॉडेल आन्सरशीट उपलब्ध करून दिले आहे. पंढरपूर अनुयात्रेच्या वेळी भक्तिरसात डुंबणे म्हणजे काय असते याचा अनुभव मला आला. स्वामी माधवनाथ शताब्दी महोत्सव, स्वामीजींचा श्रेष्ठत्वपूर्ती सोहळा व यासारखे अनेक समारंभ याची देही याची डोळा इथे अनुभवास मिळाले. केंद्रात तेव्हाच लागल्यापासून माझ्या जीवनात खूप बदल झाले. परमार्थाला घातक असलेल्या सवयी हळूहळू सुटत गेल्या, रोजचे रुटीन बदलून गेले. थोडा वेळ का होईना मी ध्यान करू लागलो, नामाच्या निमित्ताने देवासमोर बसू लागलो, दासबोध व ज्ञानेश्वरी नित्यपाठ घरी आणि टूर असताना वाचू लागलो. अर्थात हे जरी मी इथे एका वाक्यात सांगत असलो तरी यात बरीच वर्षे गेली आहेत हे खरे. दुसरा मुख्य बदल म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. आपल्या संसारात आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आपला कंट्रोल हा खूप मर्यादित आहे याची जाणीव झाली. आपल्या कुटुंबातील सदस्य व आप्त परिवारातील लोक आपापले प्राक्तन घेऊन जन्मास आले असतात हे समजल्याने त्यांच्या वागण्याचा त्रास कमी होऊ लागला. लहान सहान गोष्टींवरून वाद घालण्याची सवय कमी झाली, पेशन्स वाढीस लागला. हळूहळू का होईना नित्याचे व्यवहार शांत मनाने होऊ लागले. सुख आणि दुःख या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, त्याकडे तटस्थपणे पाहायचे असते हे समजू लागले. व्यवसाय करीत असताना दैनंदिन जीवनात कराव्या लागणाऱ्या अपरिहार्य तडजोडींकडे तटस्थ पाणी पाहण्याची सवय लागली, त्यामुळे मनाची व्यग्रता व खिन्नता कमी झाली, शांती समाधान वाढीस लागले. आणखीन एका गोष्टीचा इथे आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो. आम्हा दोघांना वरचेवर मुलीकडे कॅनडाला जावे लागते. 2-3 महिने नातीच्या सहवासात राहून जेव्हा इकडे येण्याचा शेवटचा अवघड दिवस उजाडतो तेव्हा नातीच्या नाजूक हातांची मिठी सोडवताना स्वामीजींची संसार चक्राच्या मोहमायेत न गुंतण्याची व साक्षीभावने जाण्याची शिकवण नक्कीच कामी येते. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीत जावे, तेणे गुणे धृढावे परमार्थ. आपल्या स्वरूपाचा शोध घेण्यासाठी स्वतःच्या आत्मध्ये उतरवास पाहिजे, ते कसे उतरवावे हे केंद्रात आपल्याला शिकवण्यात येते. खरं तर अतिशय साधी सरळ सोपी अशी साधना आहे. साक्षीत्वाने उत्तींकडे पाहायचे मग मनाचे आमन होते. स्वामीजींनी वेगवेगळ्या प्रसंगी ही साधना समजून सांगितली आहे, त्यामुळे खरं तर मनात कोणतीच शंका राहण्याचे कारण नाही. पण हे सांगायला इतके सोपे तितके कृतीत उतरायला कठीण आहे याचा अनुभव इतक्या वर्षी घेतो आहे. पूर्वी कॉलेजमध्ये असताना प्रॅक्टिकल सोपे वाटायचे, पण इकडे उलट आहे. इतक्या वर्षात थिअरी पक्की झाली आहे पण प्रॅक्टिकलमध्ये जेमतेम मार्क पडत आहेत. मी ध्यानामध्ये किती प्रगती केली हे मला माहीत नाही, पण या मार्गावर चालण्याची गोडी लागली आहे आणि बाह्य जगतातील आकर्षणे कमी झाली आहेत हे मात्र निश्चित. पुण्यमार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा करी, विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष, असे थोडेफार तरी झाले आहे हे खरे. आता साठीनंतर इतकी वर्षे देत असलेली संसारी जबाबदाऱ्या, कामाचा व्यस्तपणा ही कारणे त्याच त्याच लंगड्यासबबी उरलेल्या नाहीत. खूप कमी वेळ उरला आहे याची जाणीव आहे. त्यामुळे शेत पेरिले आणि उगविले, परंतु निगे विण गेले, साधने विण तैसे झाले साधकांशी, असे घडू नये इच्छा आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती अधिक साधनेची व प्रयत्नांची. स्वामीजी, तुम्ही जीव तोडून सर्व प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करत आहातच. प्रश्न माझ्याच प्रयत्नांचा आहे, तो मी निष्ठेने करेन असे वचन मी आज तुम्हाला देतो. माझ्यासारख्या परमार्थ मार्गावरील पहिल्या पायरीवर उभ्या असलेल्या साधकाला या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या अर्थपूर्ण वरप्रार्थनेने माझे दोन शब्द पूर्ण करतो. मी माझे मावळो सर, तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा, हो एकची तत्वता. श्री राम.
हरे हरे. फार सुंदर. हरी हरी.
श्री राम. सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा. आपले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत.
सुशिक्षित आणि जीवनाचा विचार करणारे, शिस्तबद्ध जीवन जगणारे आणि जीवनामध्ये काही यश संपादन करणारे, आपली कर्म प्रामाणिकपणाने करणारे, आणि चांगल्याची आवड असणारे असे असा साधक वर्ग हा इथल्या आकर्षणाचा विषय आहे. मला एक जण असं म्हणाले की मी इथं आलो तर इथला साधक वर्ग पाहून आकर्षित झालो. ते प्रवचनकार होते. ते असं म्हणाले की ज्या साधक वर्गाला समोर पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असतो पण जो कधीच आमच्या समोर बसत नाही, आम्हाला ज्यांना सांगायचं असतं, आम्हाला ज्यांना सांगायची मनापासून इच्छा असते, असे लोक समोर नसणं आणि जे तितकंसं करणारे नाहीत असं ज्यांना पाहिल्यावरच वाटतं, असे लोक समोर असणं हे आमचं नशीब आहे असं मला ते म्हणाले. तर तुमच्या केंद्रात आल्यानंतर इथला साधक वर्ग पाहून मी थक्क झालो असं ते म्हणाले. इथला जो समुदाय आहे तो समुदाय चिकित्सक आहे, पण एकदा त्याच्या चिकित्सेला नीट उत्तरं मिळाली की मग तो मागं वळून पाहणारा नाही, तो साधनेच्या मार्गाला लागतो. आणि नेहमीच संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला असाच श्रोता असला पाहिजे असं नाही हे इथं आल्यावर मला कळलं असं ते म्हणाले. आमचं एक नातेवाईक असं म्हणाले की तुमच्या केंद्रामध्ये तशी अडचण नसलेलेच लोक सगळे दिसतात, ऐहिक अडचण कोणालाच नाही असे लोक दिसतात, त्यांना परमार्थ सांगायला सोपं आहे असं ते मला म्हणाले. मी म्हणलं तुम्हाला ऐहिक अडचण नाही, तुम्ही का केंद्रात येत नाही? तुम्हाला जर असं वाटत असेल की सगळे सुस्थितीत आहेत म्हणून इथं येतात तर अजून कशाची तरी आवश्यकता आहे हे तुम्ही लक्षात घ्या असं मी त्यांना म्हटलं. तुम्हालाही कसली अडचण नाहीये, तरी देखील तुमच्या जीवनाचं एक शटर अजून उघडायची गरज आहे, ते उघडलेलं नाहीये, ते म्हणजे चिकित्सा करून आपला मार्ग ठरवण्याची, ते शटर तुमचं अजून बंद आहे. त्याच्याऐवजी तुम्ही चिकित्सा करून अंतर राखत आहात. आपल्या ऐहिक जीवनामध्ये संतुष्ट असणं आणि यशस्वी असणं, अशी व्यक्ती जर जोर धरेल तर ती परमार्थामध्येही यशस्वी होऊ शकेल. जो प्रपंचामध्ये चांगला यशस्वी होतो त्याच्या ठिकाणी काही किमान गुण आहेत यशस्वी होण्याचे, आणि ते गुण त्याला परमार्थामध्येही यशस्वी करतील. समर्थांनी आधी संसार करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो असं म्हटलेलं आहे. ज्याला नेटका प्रपंच करून दाखवता येत नाही, करता येत नाही, त्याला परमार्थही नेटका करता येणार नाही. कारण नेटका करणं ही सवय आहे, ती मग परमार्थामध्येही लागू होईल. देशपांडे जे म्हणतात की आता जीवन कमी हातात राहिलेलं आहे, ते विचारी व्यक्ती करता खरंच बरोबरच आहे. जवळपास त्यांच्या समवयस्क असलेले स्वामी असं ते म्हणतात. खरंच 62 वर्षानंतर आपल्याला विवेकाने कळलं पाहिजे की आपलं ऍक्टिव्ह आयुष्य आता 12-15 वर्षाचंच राहिलेलं आहे हे विवेकाने कळायला हरकत नाहीये. प्लॅनिंग करत असताना आजच्या चांगल्या तब्येतीवर आपण उद्याचं प्लॅनिंग करतो, पण तसं पाहायचं झालं तर आपल्या हातात थोडा काळ शिल्लक आहे, आणि थोडा काळ शिल्लक आहे हे ज्याला समजतं तो बिगी बिगी चालल्याखेरीज राहत नाही. मी असं वाचलं तर की मगध प्रांतामध्ये एक प्रवासी आला आणि तो म्हणाला की हा मगध देश फिरण्यासाठी म्हणून किती वेळ लागेल, किती काळ लागेल. तर त्या वृद्ध माणसाने त्याला विचारलं की तुझ्यापाशी वेळ किती आहे? तर तो म्हणाला माझ्यापाशी पुष्कळ 1.5 महिना आहे. मग तो म्हणाला की 1.5 महिना जर असेल तर तू थोडा बहुत हा मगध देश पाहू शकशील. कालांतराने अजून एक व्यक्ती आली आणि तिने विचारलं की मगध देश पाहायचा आहे, किती दिवसात पाहून होईल? तो म्हणाला तुझ्याकडे वेळ किती आहे? तो म्हणाला माझ्याकडे जेमतेम 10 ते 15 दिवस आहेत, तू बराचसा मगध देश पाहू शकशील असं ते म्हणाले. कारण ज्याला कमी वेळेची जाणीव आहे तो त्वरा केल्याखेरीज राहणार नाही, आणि ज्याला वेळ भरपूर आहे असं वाटतं तो म्हणेल की अजून पुष्कळ हातात आहे, एखाद्या गावात जास्त मुक्काम करू असं म्हणून तो कमी मगध देश पाहिल, तसं हे आहे. वाईला कृष्णाबाईच्या उत्सवामध्ये मी देखील मोठ्या उत्साहाने पंक्ती वाढलेल्या आहेत, कामं केलेली आहेत, करकटी काढलेली आहेत. आमच्या घाटावर आफळेबुवांची कीर्तनं तेव्हा व्हायची आम्ही लहान असताना, तर ती कीर्तनं हा मोठा आकर्षणाचा विषय असायचा. पण भजनी मंडळ यायची, गावातल्याच वेगवेगळ्या बायका अथवा परगावची, तिथं भजन ऐकायला मात्र तसं मी सुद्धा गेल्याचं मला आठवत नाही त्या वयामध्ये. पण या उत्सवांचे जे अप्रतिम संस्कार होतात ते संस्कार कधीतरी कामाला येतात अशी देशपांड्यांचं मनोगत ऐकल्यानंतर माझी श्रद्धा बळकट झाली, कारण मीही त्याच चाकोरीतून गेलो. प्रणव ये अभंग म्हण.
बोल अमृतवर्षताना निणते मन हे निमाले चातकाचा आर्ततेने मधुकणांना प्राशिजेले तू कृपेची ढाल करुनी बोध देऊनी रक्षिले कर्म भक्ती ध्यान साधुनी जीवनी अनन्य भावे हे गुरु तव पूजनी गुरु रवि चाकिरण संगे ज्ञान मकरंदे फुलावे अंतरी सागंध उधळित श्री गुरुना तोषवावे तव पदी मम जीविताचे पांग सारे फिटुनि जावे तृप्त होऊन पूर्णतेने पूजनी नुरुनी उरावे हे गुरु तव पूजनी मी जीव भावे मिटुनि जावे हे गुरु तव पूजनी
स्वामी जी व्यावहारिक ज्ञान संपादन करताना मग ते कुठल्याही क्षेत्रातील असो त्या ज्ञानाबद्दल कुणी शिकवले आपण ते समजावून घेऊन त्याचा अभ्यास केला सराव केला की ते थोड्याफार प्रयत्नाने आत्मसात होते मग सद्गुरू तोच मी आहे हे ज्ञान आम्हाला इतके वर्ष शिकवत आहेत तरी ते वृत्तीवर आरूढ का होत नाही सहजपणे रोज त्यासाठी प्रयत्न केले जातात तरी ते आतून क्लिक का होत नाही इतर गोष्टींचे ज्ञान कधी न कधी तरी आतून क्लिक झाल्याचे समजते तसे याबाबत कधी होईल दोन प्रकारच्या व्यावहारिक आणि पारमार्थिक ज्ञानांमध्ये काय फरक आहे की ज्यामुळे हे इतके अवघड जाते प्रश्न योग्य वाटल्यास कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना दोन प्रकारचं जे ज्ञान आहे व्यावहारिक आणि पारमार्थिक या ज्ञानांमध्ये काय फरक आहे असं विचारलेलं आहे की ज्यामुळं पारमार्थिक ज्ञान एवढं अवघड जातं असं म्हटलेलं आहे व्यावहारिक ज्ञान असं जे म्हटलंय त्याच्यामध्ये खरं म्हणजे व्यावहारिक ज्ञान संपादन करण्याचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाबद्दल म्हटलेलं आहे व्यावहारिक ज्ञान शिकणारा जो आहे ते शिक्षण ज्ञान घेणारा म्हणजे ज्ञाता जो ज्ञान घेऊ इच्छितो तो ते प्रत्यक्षतः ज्ञान जे तूर्त आपल्याला ज्ञेय आहे जाणून घ्यायचं आहे ते, आणि मध्ये ज्ञान देण्याची प्रक्रिया ग्रंथ तरी करत असतात, शिक्षक तरी करत असतात। म्हणून ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या पद्धतीने व्यावहारिक ज्ञान आपण ग्रहण करतो। व्यावहारिक ज्ञान जे आहे ते ज्ञान हे सिद्ध होणारे ज्ञान आहे। म्हणजे प्रयोगशाळेत प्रयोग केला की तो माझ्याबाबत जसा सिद्ध होतो तसाच यांच्याबद्दल यांच्याबाबतही सिद्ध होतो, तो सगळ्या क्लासरूमच्या बाबत सिद्ध होतो। व्यावहारिक ज्ञान ग्रंथामध्ये असतं, उदाहरणार्थ भूगोल, भूगोलाचं ज्ञान पुस्तकामध्ये असतं आणि पुस्तकातून आपण ते शिकतो, प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी आपण जात नाही, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर ते ज्ञान दाखवता येतं, तशी परिस्थिती असते। आपण भले जात नाही पण ते वस्तुस्थितीवर आधारित असतं। व्यावहारिक ज्ञान हे समजा गणितातलं असेल तर त्याची उत्तरं सर्वांची एकसारखी येतात। व्यावहारिक ज्ञान जे आहे त्या ज्ञानाच्या टोकापर्यंत बऱ्याच वेळेला जाता येतं, अर्थात काही प्रांत असे आहेत या ज्ञानामधले देखील की ते अजून परिपूर्ण झालेले नाहीत। उदाहरणार्थ मेडिकल सायन्स, ते परिपूर्ण झालेलं नाहीये, तरी देखील त्याच्या बऱ्याच खोलीपर्यंत त्या ज्ञान शिकवणारे आणि ज्ञान संपादन करणारे आणि ज्यांनी ते ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते देखील नंतर तशाच प्रकारे तज्ज्ञ होताना दिसतात, तरी देखील त्यांना न समजणारा काही भाग अजून शिल्लक आहे जो त्या ज्ञानाला समजलेला नाहीये। अशा प्रकारची माहिती अथवा श्रद्धा त्यांना आहे। खगोलशास्त्र देखील संपूर्ण समजलंय असं ते म्हणत नाहीत, अजून त्यांची संशोधनं चाललेली आहेत, पण जिथपर्यंत संशोधनं झालेली आहेत तिथपर्यंत ते सगळं सिद्ध झाल्यासारखं आहे। आणि जर प्रत्यक्ष तिथं गेलं म्हणजे मंगळावर काय परिस्थिती असेल, अशा कोणत्या ना कोणत्या त्यांचे पॅरामीटर्स आहेत त्यावरून त्यांनी अंदाज बांधला आणि तिथं गेलं तर त्याच्यात जो काही फरक असतो, त्यांना इथं जे समजले ते बसून आणि प्रत्यक्षात तिथं आहे त्याची जी निरीक्षणं येतात ती, यावरून ते ज्ञान त्यातल्या त्यात पूर्ण होण्याची शक्यता असते। म्हणून व्यावहारिक ज्ञान जे आहे ते समक्ष आहे आणि ते ज्ञान घेणारा जो मी आहे त्याच्या बुद्धीमध्ये ते ज्ञान ठसतं, हे नक्की आहे, त्याच्या बुद्धीमध्ये ते ज्ञान ठसतं। भाषेचं ज्ञान देखील, आपल्याकडे गोपीचा मुलगा आहे तर तो अगदी लहान असताना 4-5 भाषा सहज बोलायचा, त्यांची तेलुगू त्याला यायची, मराठी यायची, हिंदी यायची, इंग्रजी यायची, 4 भाषा तर तो सहज बोलू शकत असे। म्हणून भाषेचं ज्ञान देखील अशा प्रकारे बघता बघता होऊ शकतं। त्यांनी म्हटलं की आपण ते समजून घेऊन त्याचा अभ्यास केला, सराव केला की ते थोड्याफार प्रयत्नाने आत्मसात होतं। अभ्यास म्हणजे तीच गोष्ट परत परत करणं, त्यामुळं ती गोष्ट ठसते, हे अगदी खरं आहे। पण हे व्यावहारिक ज्ञान जे आपल्या वृत्तीवर आरूढ झालं असं आपण म्हणतो त्याच्यातलं कितीतरी ज्ञान आपल्या विस्मरणामध्ये गेलेलं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. उदाहरणार्थ पायथागोरसचा सिद्धांत आपण शिकलेले आहोत, पण आता जर विचारला इथं तर जरा अवघडच होईल. भूमितीची अनेक प्रमेय त्याची रायडर्स जर आता आपण घातली तर ती जमतील की जमणार नाही याच्याबद्दल जरा प्रत्येकालाच तितकी खात्री असेल असं वाटत नाही. तुम्ही 10वीमध्ये ज्या कविता पाठांतराला होत्या त्या जर आत्ता तुम्हाला विचारल्या तर काही जण सांगूही शकतील, पण प्रत्येकाला ती सांगता येईल याची खात्री नाही. तुम्ही जर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्ही बायोलॉजी देखील शिकलेले असता, पण नंतर तुम्ही ते शिकलेले साफ विसरून गेलेले असता. म्हणजे जे आपण म्हणतो की ज्ञान, व्यावहारिक ज्ञान हे क्लिक झालं की मग आपल्या वृत्तीवर आरूढ होतं, तर तुमच्या लक्षात येईल की विस्मरण शक्ती ही जी आपल्यापाशी आहे ती स्मरण शक्तीपेक्षा जास्त बलवत्तर आहे. सगळं शक्य नाही. विनोबा शेवटी विनोबा असं म्हणतात की विन्या 22 भाषा शिकला असं ते म्हणतात. विन्या 22 भाषांमध्ये बोलत असे, पण आज जर पाहिलं तर मराठी आणि संस्कृत जर सोडलं, मराठी संस्कृत आणि हिंदी सोडलं तर बाकीच्या भाषा तितक्या विन्याला आठवत नाहीत असं विनोबा म्हणतात. आणि याचं कारण ते असं म्हणतात की जशी गौरी थापावी, शेण थापावं आणि गौरी तयार करावी, ती वाळली की जशी उलटून पडते, तशी आमच्या बुद्धीवर बाहेरून थापलेली जी ज्ञानं आहेत ती ज्ञानं ही कधी ना कधीतरी उलटून खाली पडणारच. तशा तऱ्हेने आपण शिकलो भरपूर, पण त्या व्यावहारिक ज्ञानामध्ये संपूर्ण अधीत झाला जेवढं शिकलं तेवढं अशा कमी व्यक्ती असतील. आपल्या इथं आहेत बरं का, गणेशपुरममध्येच बापू महाजन आहेत, तर त्यांना सगळं आठवतं. म्हणजे त्यांच्याबरोबर जर बोलायला बसलं तर फार आश्चर्य वाटतं. त्यांना नुमवीमध्ये गणित, त्या गणिताच्या अंतर्गत इंग्रजीच्या अंतर्गत ते सगळं सांगू शकतात, पण अशा व्यक्ती कमी असतात. अशा व्यक्ती विरळा असतात. बाकी आपण शेवटी सगळं करून ज्या ज्ञानामध्ये प्रवेश करतो तर ते आपल्याला जमतं. म्हणजे एखादा आमच्याबरोबर कोणी बीएससी झालेली मंडळी बँकेत लागायची, तर त्यांना नंतर आपण काय शिकलो ते सगळं विस्मरण व्हायचं आणि बँकेतलं जे आहे ते पक्क होऊन जायचं. म्हणून हे ज्ञान वृत्तीवर आरूढ होतं असं जर कोणी म्हणत असेल तर तसं नाही. आपल्या गरजेचं आहे तेवढं आपल्याला मग लक्षात राहायला सुरुवात होते, बाकीचं सगळं गळून पडतं. व्यावहारिक ज्ञान देखील सगळं मुळीच तुम्हाला आलेलं नसतं, तर त्याच्यात तुम्हाला पोटा पाण्याकरता जे लागतं त्याच्यात तुम्ही जे लक्ष घालतात त्याच्यातच तुम्ही नंतर फक्त पारंगत असता, बाकीचं साफ विसरून जाता, किंवा थोडं तुम्हाला फार तर लक्षात असतं. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय याच प्रकारे गेलेले जरी असलो तरी देखील हे जे ज्ञेय आहे हे ज्ञेय सर्वत्र एकसारखं आहे, ते सिद्ध होऊ शकतं. कुठलेही संयुग जे असेल, दोन पदार्थ एकत्र केल्यानंतर काय केमिकल रिएक्शन येते ती एकसारखी असते, हे सिद्ध होऊ शकतं. तरी देखील नंतर तुम्ही ते विसरून जाता, ते ज्ञान ज्ञानाच्या ठिकाणी राहतं, तुम्ही तुमच्या ठिकाणी राहता, अशीच वस्तुस्थिती असते. मेडिकल सायन्स मध्ये तर मी मध्ये एक विनोद वाचला की डॉक्टरांकडे एक व्यक्ती जाते की माझा अलीकडे उजवा कान फार दुखतोय, तर ते असं म्हणतात की मग पलीकडच्या चौकातल्या डॉक्टरला तुला दाखवायला लागेल, मी डाव्या कानाचा तज्ञ आहे. हे जे व्यावहारिक ज्ञान आहे, तर ते व्यावहारिक ज्ञान हे गळून पडणं हेही श्रेयस्करच आहे. जे त्यांनी म्हटले की ते आत्मसात होतं, तर जेवढं आवश्यक तेवढं मग नंतर आत्मसात राहून तुमच्या ठिकाणी राहतं, आणि नंतर तुम्ही त्या व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर तेही हळूहळू कमी होऊन जातं, जवळपास संपून जातं, आणि ते संपणं चांगलंच असतं. मला एक गणिताचे प्राध्यापक मुंबईचे, त्यांच्या नावावर बरीच गणिताची पुस्तकं आहेत, कॉलेजमध्ये म्हणजे गणित घेऊन जे स्पेशलाइज्ड गणित मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट घेऊन बीएससी एमएससी होतात किंवा एमए मॅथमॅटिक्स असे शिकतात, तर त्यांच्याकरताही यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. ते रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर आता आपल्याला काहीतरी वेगळं हवं म्हणून ते गोंदवल्याला जाऊन आले, दोन चार दिवस तिथं राहून आले, मग शेगावला जाऊन आले, तसेच आपल्या शिबिरात भोगावला आले. एकदा आले, दोनदा आले, तीन वेळेला आले, आणि मला असं म्हणाले की मी जे शिकलोय ते विसरलं जात नाही, ही माझी अडचण आहे. म्हणजे काय? रात्री जर जाग आली तर असं एखादं गणित आठवतं आणि ते गणित कसं सोडवायचं काल्पनिक, पण त्यांना सुचत असलेलं अवघड गणित, तर ते सोडवायचं ते काही केल्या सुटत नाही, किंवा मग उठून बसतो, टेबल लॅम्प लावतो, ते करतो, नाही जमत आहे, परत झोपतो, परत अस्वस्थपणाने उठतो, जेवताना तेच गणित आठवतं. मला गणित विसरलं जात नाहीये. म्हणजे हे ज्ञान जर विसरलं नाही गेलं तर किती अडचण आहे ते मी तुम्हाला सांगतो. आत्मसात झालेलं ज्ञान बर का, ते त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम करू लागलं. पारमार्थिक ज्ञान जे आहे, पारमार्थिक ज्ञानामध्ये जो ज्ञाता आहे किंवा द्रष्टा आहे त्याच्या ठिकाणीच ज्ञान होणार असतं, जे ज्ञाताच ज्ञेय स्वरूप होणार असतं. व्यावहारिक ज्ञानामध्ये ज्ञाता वेगळा असतो आणि ज्ञेय वस्तू वेगळी असते. प्रयोग करणारा वेगळा असतो, प्रयोग लावलेला असतो, तो निरीक्षक असतो, आणि तिथं प्रयोग घडतो वेगळेपणाने त्याला तो समजतो. पारमार्थिक ज्ञानामध्ये ज्याला ज्ञान असं, ज्याला ज्ञेय असं म्हणतात, तो ज्ञान आणि ज्ञाता हे एकरूप आहेत, तिथं वेगळं नाहीये काही. त्यामुळे जे वेगळं आहे ते बाजूला सारणं, वेगळं काय आहे? जो ज्ञाता आहे त्या ज्ञात्यापेक्षा हे सगळं जगतच वेगळं आहे, जे वेगळेपणाने दिसतं ते. म्हणून उपनिषद न इती न इती न इती असं म्हणतात, नेती नेती असं उपनिषद म्हणतात, वेद म्हणतात. याचं कारण असं की ध्यानाला बसलेला असताना देखील जे समोर येईल ते हे नाही म्हणून बाजूला सारावं लागतं. जे जे समोर येईल ते नाही. ज्ञात्याला ज्ञान होणार आहे, तो स्वतः त्याला परमात्म ज्ञान होणार आहे, पण परमात्म ज्ञानाच्या आड सर्व काही येतं. म्हणजे त्याची इंद्रिय येतात, विषय येतात, मन येतं, वृत्ती येतात, जगत येतं, जगतासंबंधीचे विचार येतात, कुटुंब येतं, नोकरी उद्योग व्यवसाय येतो. हे सगळं बाजूला सारणं, हे सगळं बाजूला सारल्याशिवाय ते ज्ञान होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते पाहणे ऐसे असे वीरा जैसे न मोडिलिया विहिरा आपुलिया उगमी झरा भरोनी ठाके. विहीर खणलेली नसताना झरा जसा स्वतःच्या ठिकाणी परिपूर्णतेने असतो. आपण तर आपली विहीर खणून बसलोय बाहेरच्या जगताच्या ज्ञानामुळं, त्यामुळं पाणी बाहेर वाहत आहे, भरलंय. आता झरा झऱ्याच्या अवस्थेत नाहीये, तर झरा विहीर होऊन गेलेला आहे. त्या झऱ्याला आपल्या परिपूर्णतेचा बोधच नाहीये. चक्षु निज बुबुळ देखणे म्हणजे डोळा सर्व काही पाहू शकतो. डोळ्याची पाहण्याची शक्ती ही अद्भुत आहे. म्हणजे एक जर कॅमेरा इथं आणला तर मला मागं जावं लागतं, पुढे यायला लागतं, त्या व्यक्तीला वस्तूला देखील इकडे इकडे करावं लागतं. इतकी मर्यादित शक्ती कॅमेऱ्याच्या डोळ्याची आहे. पण माझा डोळा आत्ता यांच्याकडे बघतो आणि तिथं पाहताना आपोआप फोकसिंग होतं. पर्वती देखील सहज पाहतो आणि हातातला कागद देखील पुढच्या क्षणाला वाचतो. काही पुढे या, मागे या असं काही करावं लागत नाही. असा जो डोळा आहे त्या डोळ्याला बाहेरचं सगळं दिसतं, पण डोळ्यांनी जसं स्वतःचं बुबुळ पाहावं, पाहणाऱ्यांनी पाहण्याची शक्ती पाहावी. मी पाहणारा आहे, ध्याता आहे, द्रष्टा आहे, पण त्या द्रष्ट्यांनी समोर येणारं काहीच पाहायचं नाहीये. तर स्वतःची पाहण्याची शक्तीच फक्त पाहायची आहे. चक्षु निज बुबुळ देखणे याचा तो अर्थ आहे. आपली पाहण्याची जी शक्ती आहे ती शक्ती बाहेरचं सगळं पाहणं बंद झालं की आपल्या ठिकाणी परिपूर्णतेने असते. जिव्हे आपुली चवी चाखणे, जिभेला ही चव आहे. पदार्थाला चव आहे असं नाही, तर जिभेलाच खरी चव आहे. जिभेला जर चव नसेल तर पदार्थाला चव असली तरी देखील त्याला तो पदार्थ मातीसारखा वाटतो, बेचव वाटतो. जीभ पदार्थाची चव घेते हे व्यावहारिक ज्ञान आहे. डोळा जगत पाहतो हे व्यावहारिक ज्ञान आहे. तर इथं डोळ्याची जी पाहण्याची शक्ती आहे ती डोळ्याच्या ठिकाणी नसून त्याच्या आत आहे. माझी चेतना आहे ती चेतना डोळ्याच्या अंगाने बाहेरचं जाणून घेते. म्हणून चक्षु निज बुबुळ देखणे म्हणजे माझ्या चेतनेनी स्वतःला समजून घेणं आहे. माझ्या जिभेनी स्वतःची चव चाखणं आहे, म्हणजे माझ्या जिभेला जी चव आहे ती चव माझ्या आत असणाऱ्या चैतन्यामुळं, जीव चैतन्यामुळं जिभेला चव आहे. खरी जीभ ही इथं नसून आत आहे. खरा डोळा हा इथं नसून आत आहे, पाहणारा, चव घेणारा. त्यांनी आपल्या स्वतःची चव घ्यावी म्हणजे आपल्या स्वतःला अनुभवावं. तैसे आहे निरीक्षणे येथींचे पई, म्हणून इथं तशा प्रकारचं निरीक्षण आहे. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नावं ज्ञान. आपण स्वतःच आपल्याला पाहणं, आपुला आपणासी लाभ ते ज्ञान परम दुर्लभ असं समर्थ म्हणतात. जे आदी अंती स्वयंभ स्वरूपची स्वये, सुरुवातीला देखील आणि शेवटी देखील ते ज्ञान स्वयंभ आहे, म्हणजे आतूनच प्रगट होणार आहे. स्वयंभ म्हणजे कोणी निर्माण केलेलं नाही, तर आतूनच फुरणार ते आपलं स्वरूप आहे. तिथपर्यंत पोचायला वेळ लागतो. जसा जसा तिथपर्यंत पोचतो, पोचण्याच्या प्रक्रियेमध्ये ते वृत्तीवर आरूढ व्हायला देखील सुरुवात होते. आता आपण देशपांड्यांचं मनोगत ऐकलं तर ते असं म्हणतात की मी खूप प्रगती केली आहे असं मला वाटत नाही, पण मला ध्यानाला बसण्याची गोडी लागलेली आहे. मला हे समजलेलं आहे की आपल्याला ध्यानाला बसण्याची गोडी लागलेली आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच आहे की ते वृत्तीवर आरूढ व्हायला सुरुवात झालेली आहे. ते वृत्तीवर आरूढ होतं पण त्याला वेळ लागतोय, याला काही इलाज नाही. आणि बाहेरची जी ज्ञानं आहेत ती ज्ञानं भले हल्ली तिसऱ्या वर्षी शाळेत घालतात. तिसऱ्या का? किती? दीड? दीड पावणे दोन. माझ्या नाती दीड वर्षांच्या, पावणे दोन वर्षांच्या शाळेत जायला लागल्या. तिथपासून पीएचडी होईपर्यंत, म्हणजे सरळ शिकत गेला तरी 30-32 वर्ष लागतात. म्हणजे 28-30 वर्ष ती व्यक्ती शिकत असते आणि शिकून विसरते परत. ती ज्या क्षेत्रात असते तेवढंच लक्षात राहतं, बाकी सगळं विसरते. आणि हे आवश्यक आहे विसरणं. हे ज्ञान विसरत नाही. जे हाता आलिया तरी न वचे, भोगिताही न वेचे, वरी विटेही ना, असं भगवंत, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते एकदा हातात आलं की सुटत नाही. एवढं समजलेलं आहे की आपल्याला सगळं नाही समजलेलं, हे समजलंय, पण आपल्याला याची गोडी लागली आणि आपण रोज बसावं हे समजलेलं आहे, म्हणजे ते वृत्तीवर आरूढ होत आहे. ते एकदा हातात आलं की सुटत नाही. तुम्ही जर ठरवलं आपण ध्यानाला बसायचं नाही, तर तुम्ही बेचैन होऊन जाल. तुम्हाला असं वाटेल की आपल्या जीवनाचा मतलबच आपण गमावतो आहोत. याचाच अर्थ ते वृत्तीवर आरूढ व्हायला सुरुवात झालेली आहे. हे खरं आहे की स्वरूपानंदांसारखं आपल्या वृत्तीवर आरूढ झालेलं नाहीये, हे खरं आहे. आपण थोडे स्वरूपानंद आहोत. प्रत्येकाला आपल्या क्षमते एवढा समाधान मिळणार, आनंद मिळणार. क्षमते एवढा याचा अर्थ ते काळकाम वेग गणिताप्रमाणे आहे. असं असल्यामुळं हे जे ज्ञान आहे हे वृत्तीवर आरूढ होत नाही असं होणंच शक्य नाही. हे ज्ञान वृत्तीवर आरूढ होतं. स्वरूपानंद एकदा स्वामीजींना म्हणाले, माधवनाथ त्यांना असं म्हणाले की आपण स्वामीजी एवढे मोठे कसे झालात? ते म्हणाले, मी लाख वेळेला घोकलं तो मी असं, आणि मी तेच होऊन राहिलो. या लाख वेळेला घोकण्यामध्ये एकरूपताहून घोकणं, एकरूपता साधून समजून घेणं, विवेकाने समजून घेणं असंच अपेक्षित आहे. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. सद्गुरू तोच मी आहे हे ज्ञान तुम्हाला इतकी वर्ष सांगतायत, शिकवतायत, ते तुमच्या वृत्तीवर आरूढ होत आहे. होत नाही असं होणंच शक्य नाही. हे तुमच्या वृत्तीवर आरूढ होत आहे. ते ज्यांच्या वृत्तीवर आरूढ होत नाही अशी मंडळी वेगळी असतात. ती कालांतराने त्यांचं वेगळं परत सुरू होतं. एका भावनेच्या भरामध्ये येतात, काही काळ पटतं, मग परत संसारामध्ये रमून जातात. एकदा रामकृष्णांकडे अगदी तळमळीनी भावानी येणारा एक मुलगा कालांतराने येईन असा झाला आणि इतका आदरभाव त्यांच्या ठिकाणी असणारा रामकृष्ण गंगेच्या काठावर होते, नावेतून त्यांना जायचं होतं. तर तिथं तो त्यांना भेटला गंगेच्या काठावर. तो त्यांना म्हणाला, काय पुजारी बुवा, पलीकडे जायचे की काय असं म्हणाला. रामकृष्ण जवळच्या लोकांना म्हणाले की याला संसाराची आवड लागलेली दिसते, याला जरा पैशाची वगैरे आवड लागलेली दिसते असं म्हणाले. म्हणजे त्याचा भाव उडालेला होता. काही लोकांच्या वृत्तीतून ते सुप्त देखील असं समजू नका, पण वृत्तीवर आरूढ होणं हे घडतंच घडतं आणि हे घडतं याला तुम्ही आम्ही प्रमाण आहोत. फक्त एकच आहे की त्याला वेळ लागतोय, पण हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आपला आपल्यामध्ये बदल होणं हे आहे आणि आतापर्यंत आपणच आपल्याला घडवलेलं आहे ते बदलायचंय. त्याला वेळ लागतोय, त्याला आपणच जबाबदार आहोत. आपल्या साधनेनी, आपल्या श्रवणानी आपण जेव्हा बदलू तेव्हा त्या बदलालाही आपणच जबाबदार आहोत आणि आपण ते करणार आहोत. हे ज्ञान सूक्ष्म आहे म्हणून अवघड आहे. पण दुसरं म्हणजे हे ज्ञान असं प्रत्यक्ष दाखवता येत नाही तर अनुभव घ्यायला लागतो. त्या अनुभवाला मात्र येतं. जसं भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण चेरापुंजी, इथून तुम्हाला तिकडे नेऊन दाखवता येतं हे चेरापुंजी, तसं या ज्ञानाचा मात्र अनुभवच घ्यायला लागतो आणि तो जसा त्यांनी घ्यायचा आहे. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची, असं आपलं आपण ते आत फाकण्याची प्रक्रिया नक्की चालू आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात चालू आहे आणि ते फाकल्याशिवाय राहणार नाही. हरिओम तत्सत. हरी हरी. एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी, स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.